म्हणजे कोणाला सांगितलं पण नाही, जाऊन ट्रक धुतले चेक नाक्याला. आणि आता मला म्हणजे लक्षात आलं, मी मध्ये गेलो होतो नगरला आणि तिकडनं जेव्हा परत येत होतो तर तोच चेक नाका क्रॉस करत होतो आणि मी आपली एक अशी मस्त एस क्लास मर्सिडीज मध्ये बसलो होतो. आणि आय टर्न टू माय कलीग आणि मी म्हटलं, यु नो ह्या रोडवरती एकदम मला आठवण आहे, मी 2 रुपये कमावले होते ट्रक धुवून. आणि त्या 2 रुपयाची ती लाल नोटची जी फील आहे ना, अशी हातात पकडली होती मी आणि मी चालत घरी गेलो होतो. ती थ्रिल ना, मी असं तरी लाईफ मध्ये $1 बिलियन कमवून पण भेट नाही, ती ती जी मजा येते ना की अरे मेहनत ती कमाई काय.
इन्स्पिरेशन कट्टाचा हा 26वा भाग आहे राहुल नार्वेकर यांच्यासोबत. इन्स्पिरेशन कट्टा हा एक असा मराठी पॉडकास्ट आहे जिथे आपण दरवेळेस वेगवेगळ्या यशस्वी आणि प्रेरणादायी लोकांची गप्पा मारणार आहोत. त्यांच्या अनुभवातून आपल्याला आपल्या सक्सेस जर्नीमध्ये नक्कीच काहीतरी फायदा होईल अशी आशा आहे. मी तुमचा होस्ट नचिकेत शिरे तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजचे आपले पाहुणे आहेत राहुल नार्वेकर. राहुल हे एक व्यावसायिक आणि इन्व्हेस्टर आहेत. रॅक्स टू रिचेस अशा गोष्टी आपण नेहमी पिक्चरमध्ये किंवा पुस्तकात वाचतो, पण राहुल नार्वेकर हे अशाच एका स्टोरीचे खरे खरे जिवंत उदाहरण आहे. मुंबईतल्या साईपासून त्यांची सुरुवात झाली आणि आज ते खूप मोठे उद्योजक आणि इन्व्हेस्टर आहेत. साईतलं जीवन, त्याच्यातनं संघर्ष, पुस्तकाची लागलेली आवड आणि पुस्तकं वाचल्यामुळे झालेला फायदा, पुढे योगायोगाने दिल्लीला जावं लागणं, तिथे योग्य वेळी योग्य इंडस्ट्रीमध्ये काम करणं आणि त्याच्यातनं पुढे वरती होणं, त्याच्यानंतर अनेक स्टार्टअप स्वतः चालू करणं आणि स्टार्टअप चालू करताना काय चॅलेंजेस येतात हे माहिती असल्यामुळे इतर तरुण मुलांना स्टार्टअप सुरू करण्यासाठी ते वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणं हे राहुल नार्वेकरांचं एक अतिशय विलक्षण काम आहे. आज राहुल नार्वेकर हे इंडिया नेटवर्क्स, इंडिया एंजल फंड्स असे अनेक व्यावसायिक उपक्रम राबवतात. लवकरच येत असलेल्या नेटफ्लिक्स या मराठी OTT प्लॅटफॉर्मचेही ते फाउंडर आहेत. असे खूपच विलक्षण आणि प्रेरणादायी स्टोरी असलेल्या राहुल नार्वेकरांशी या केलेल्या गप्पा खूपच एक्साइटिंग आणि छान आहेत. तुम्हालाही त्या आवडतील अशी आशा आहे. चला तर मग गप्पा मारूया राहुल नार्वेकर यांच्याशी. राहुल दादा, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या इन्स्पिरेशन कट्ट्यावरती. राहुल दादा, तुम्ही आज उद्योजक आहात, इन्व्हेस्टर आहे स्वतः, पण ऑफकोर्स हे सगळं आधीपासून नव्हतं आणि म्हणजे लहानपणी चाहितलं लाईफ आणि ते सगळं कसं होतं?
हा म्हणजे अल्टरली ऑनेस्टली आता माझी मराठी बाबा चाळीची, मुंबईची चाळीची मराठी, तर मला हे उद्योजक कळत नाही, तर ते डिस्क्लेमर ठेव. आणि आमची मराठी एकदम अशी म्हणजे मुंबईची भेळपुरी मराठी आहे, काहीतरी गुजराती पण येईल आणि कधी कधी तमिळ पण येईल त्याच्यात, ठीक आहे. तर बघ अल्टरली आता मी जेव्हा माझ्या मुलाला सांगतो की चाळीतलं हे ते, तर त्याला ना थोडस वाटतो की आम्ही खूप म्हणजे दुःखी होतो असं काहीतरी. पण इफ आय लुक बॅक ऑनेस्टली, चाळीची जी लाईफ होती सगळ्यात मजा लाईफ मध्ये तिकडेच केला आम्ही.
बरोबर.
म्हणजे जी मजा आम्ही तिकडे चाळीत गणपती किंवा फॉर सम स्टुपिड रिझन आमच्या चाळीत करायचं की आम्ही दिवाळी वगैरे मध्ये दांडिया वगैरे डान्स करायचो, ठीक आहे. आणि ते एक आमच्या चाळीत आमचा मित्र होता निक्की करून, निक्की बॉबी, त्यांच्याकडे एक एक्स्ट्रा रूम होता, ओके, तो आमचा अड्डा व्हायचा ऍज ग्रोईंग अप टीनेजर्स. आणि आता जर मी असं लुक बॅक, त्याच्याकडे एक टेप रेकॉर्डर असायचा निक्कीकडे, तिकडे कयामतचे गाणी अवश्य ते पुरी कॅसेट घासल्यापर्यंत ऐकायचो, ठीक आहे. आणि पार्टी म्हणजे कोणीतरी जाऊन पाया सूपचं असं एक डब्बा आणलं तरी ती पार्टी व्हायची, ठीक आहे. एकदम सोपं जीवन होतं आणि मस्त होतं रे, म्हणजे खूप मजा केली चाळीत आम्ही. तो ऑनेस्टली असं आता 5-star स्वीट मध्ये बसून जी मजा येत ना ती त्यात आम्हाला चाळीमध्ये आम्ही करून घेतली. आणि ऍटलीस्ट आमचं कसं बालपण होतं, कारण नेटफ्लिक्स नव्हतं, बरिस्ता नव्हता, कॅफे कॅफेडी नव्हता, टेन्शन नव्हतं रे बाबा.
बरोबर.
म्हणजे 3 रुपये भेटले कोणाला सापडले रद्दी विकून, तर 4 जणांनी असं क्वार्टर वडापाव खाल्ला तरी मस्त होतं. म्हणजे ती थ्रिल एक दुसरीच होती.
बिलकुल.
आणि कोणाकडे बाय चान्स चुकून 100 रुपये आले तर पुरी चाळीतले सगळे मुले असं आम्ही धावत जायचो विदाउट तिकीट, ट्रेन पकडून मुलुंडला जाऊन स्टॉल मध्ये बसून पिक्चर बघायचो, ठीक आहे. ती थ्रिल वेगळीच होती रे बाबा. तो आय स्टील रिकॉल दोज डेज व्हेरी फॉन्डली.
पण त्या चाळीत असतानाच तुम्हाला वाचनाची आवड लागली, ती कशी आणि त्याच्यामुळे तुम्हाला काय फायदा झाला पुढे?
बघ आय टेल यू ऑनेस्टली, मी जेव्हा आता आय एम नॉट 48, मी जेवा आपला एक फ्लॅशबॅक मोड मध्ये जातो ना, तर माझ्या लाईफ मध्ये असे एक पॉईंट आले जिकडे जेव्हा आपण म्हणतो ना की टोटली वाट लागली किंवा काहीतरी ऍज पर एक्सपेक्टेशन काही आउटकम नाही आलं किंवा नेगेटिव्ह काहीतरी आपण म्हणतो ना घटना होते, माझ्या लाईफ मध्ये जेव्हा पण असं काहीतरी झालं त्याच्यातनं खूप काहीतरी ऑसम आलंय. तर मी लहान असताना, मला एज पण आठवण नाही माझी, काहीतरी एक स्टुपिड रिझन वरती 40 मुलांबरोबर सगळ्यांबरोबर भांडण झालं, त्यांनी माझा असा बहिष्कार करून टाकला. तर मी असं शाळेत यायचो आणि कोणी माझ्याशी बोलणार नाही, कोण माझ्याबरोबर खेळणार नाही, तर एकट्या बसून करणार काय. घरी माझ्या पप्पांना पण वाचनची सवय होती, पप्पांनी एक मराठी बायबल कुठून तरी आणली होती, आता मराठीत होती बायबल होती, वाचायला सुरू केली, इंटरेस्टिंग वाटली स्टोरी एकदम. त्याच्यानंतर अजून काय वाचायला घेऊ, मग शाखेवर गेलो शिवसेनाची, समोर शाखा होती आमच्या विलेज रोडला, तिकडे तर फक्त सामना वगैरे राईट, तिकडे काही मॅगझिन नाही काहीच नव्हतं. मग एक रद्दीवाला होता आमच्याकडे समोर विलेज रोडवर, तो असं ते रस्सीवरती टांगून जुने इश्यूज आणि असे जुने नॉवेल्स, आणि लकीली आय थिंक मागे एक पॉश कॉलनी होती, फ्लॅट म्हणायचं ना ज्याला, आमच्यासाठी ऍस्पिरेशन अ फ्लॅट, फ्लॅटवाल्यांची कॉलनी होती, तर तिकडनं खूप चांगलं साहित्य येऊन असं पडलेलं असेल त्याच्याकडे जुने इश्यूज.
ओके,
तर म्हणून असंच जाऊन त्याला विचारलं हे कितीचं, म्हणाला 2 रुपये. म्हणतो 2 रुपये नाहीये, तुला किती आहे, जे चिल्लर होती काढून दिली, तो बोला इकडे उभा राहून वाच, घेऊन नाही जाऊ शकत.
अच्छा,
मग तिकडनं ती चव लागली वाचनची, आणि मग ऑनेस्टली नंतर सगळं झालं. पण ऑड जॉब्स करायचो, आमच्याकडे 40 एक चॉकलेट फॅक्टरी होती छोटीशी कॉटेजिंग, तिकडे पॅकिंग करायचो, कलिंगड विकायचो कोणासाठी, दिवाळीमध्ये कंदील विकायचो, कधी डेस्परेशन मध्ये म्हणजे कोणाला सांगितलं पण नाही जाऊन ट्रक धुतले चेक नाक्याला, ठीक आहे. आणि आता मला म्हणजे लक्षात आलं, मी मध्ये गेलो होतो नगरला, अहमदनगरला, आणि तिकडनं जेव्हा परत येत होतो तर तोच चेक नाका क्रॉस करत होतो, आणि मी आपली एक अशी मस्त एस क्लास मर्सिडीज मध्ये बसलो होतो, ठीक आहे, आणि मला गाडी चालवता येत नाही, आपला रोहित चालवत होता, आणि आय टर्न टू माय कलीग आणि मी म्हंटल यु नो ह्या रोडवरती एकदम मला आठवण आहे, मी 2 रुपये कमावले होते ट्रक धुवून, आणि त्या 2 रुपयाची ती लाल नोटची जी फील आहे ना अशी हातात पकडली होती मी, आणि मी चालत घरी गेलो होतो, ती थ्रिल ना मी असं तरी लाईफ मध्ये बिलियन डॉलर कमवून पण भेट नाही, ती ती जी मजा येते ना की अरे मेहनत की कमाई काय. तर हे सगळं म्हणजे आय मीन आय लुक बॅक दॅट पिरियड एज अ गोल्डन पिरियड इन माय लाईफ, ठीक आहे, व्हेरी फन. तर तिकडनं ती एक सवय लागली, ते करून पण मी जायचो आणि बाकी लोक कुठेही पैसे खर्च, मला ते फक्त बुक पुस्तक कॉमिक्स नॉवेल्स मॅगझिन्स. तर थोड्या वर्षात तर मी ते मग रद्दीवाल्याच्या पुढे ग्रॅज्युएट झालो, मग मला एक रद्दीवाला भेटायचं असलम करून, तो व्हीटी आणि चर्चगेटच्या मध्ये एक असं 2 मैदानच्या मध्ये गली आहे छोटीशी,
ओके,
ती चर्चगेट स्टेशनला येऊन भेटते, रोडचं नाव फॅशन स्ट्रीट मधनं तुम्ही क्रॉस ओव्हर करून जाता टुवर्ड्स चर्चगेट स्टेशन, त्या गलीमध्ये एक छोटा रद्दीवाला, त्याच्याकडे टाइम फॉर्च्यून न्यूजवीक हे सगळे इश्यूज असायचे.
ओके,
मग मी विदाऊट तिकीट व्हीटीला जायचो, तिकडनं चालत जायचो त्याच्याकडे, आणि तिकडे त्याला पैसे देऊन उभा राहून तिकडे वाचायचो, 4-4, 5-5, 8-8 तास मी उभा राहून तिकडे वाचलोय. तर ती एक देत, आणि आय थिंक दॅट इज द फाउंडेशन ऑफ व्हॉट एव्हर आय टर्न आउट टू बी इन लाईफ. तर इन अ वे दॅट वॉज माय बेस्ट फेज इन टर्म्स ऑफ लर्निंग.
ओके, जे बुक रिडिंगची जी हॅबिट सवय लागली तुम्हाला, त्याच्यामुळे तुमचं आयुष्य बदललं असं तुमचं म्हणणं?
ऍब्सोल्युटली बॉस, ऍब्सोल्युटली. आणि ही सवय आता पण आहे, म्हणजे मधी थोडीशी गेली होती, नेटफ्लिक्स मध्ये जास्त घुसलो होतो सेक्रेट गेम्स वगैरे मुळे, पण देन आय कीप कमिंग बॅक. तर आता आता पण तुला दाखवतो बघ, हे माझे जी स्टँड आहे हे आहे स्टँड, ठीक आहे, बुक्सच माझं सगळं, म्हणजे माझ्या लाईफचा बेस कोर व्हॉट एव्हर आय एम ब्लेस्ड इज बिकॉज ऑफ दिस बुक्स.
मग तुम्ही रिडिंग रिलेटेड आजच्या जे यंगस्टर्स आहेत त्यांना काय सल्ला द्याल?
पण आय टेल यू, आजच्या डेटमध्ये माझ्या टायमाला काय फायदा होता मला झाला वाचनाचा, की दिस इज बिफोर गुगल वॉज इन एक्झिस्टन्स राईट, तर मी एकदम इंटरेस्टिंग माणूस झालो, म्हणजे मी कोणाशी कुठल्याही विषयाबद्दल थोडं बोलू शकत असतो, ठीक आहे, आणि त्यामुळे मला खूप असे एंट्रीज भेटले लाईफमध्ये, एकदा कोणाशी मी भेटायचो आणि बोलायला सुरू करायचं, हा यार राहुल काहीतरी इंटरेस्टिंग माणूस आहे, ठीक आहे, एक तो फायदा झाला. पण आजच्या डेटमध्ये बिकॉज ऑफ डिजिटल आणि बिकॉज ऑफ गुगल लोक म्हणतात काय वाचायची गरज काय, बट दिस इज अ सुपर पॉवर वाचन, आणि इफ यू कॅन ऑल्सो राईट इट डाऊन युअर थॉट, तर आज ही तुम्ही केपेबिलिटी स्वतःमध्ये टाकली असं ऍज अ हॅबिट, यु विल बी अनबीटेबल. कारण आजकाल का आपण एकदम खूप डिस्ट्रॅक्टेड झालो, तर मी तुझ्याशी बोलतोय इकडे माझा दुसरा फोन टिंग टिंग करतोय, आपण उठल्यापासून उठल्याबरोबर मोस्ट लोक पहिले फोन उचलतात, आणि मग ते सोशल मीडियामध्ये वी कीप रिएक्टिंग, अरे त्याच्या लाईफमध्ये हे झालं, त्यांनी हे सांगितलं, तो खूप चांगला करतोय, तो आपण एकदम रिएक्टिव्ह मोडमध्ये जातो. आपण कधीही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फोनमध्येच असतो मोस्ट लोक. आपण असं पॉज करून काही थिंकिंग नाही करत किंवा काही आपलं डेव्हलपमेंट होत नाहीये. मी सगळ्यांना हे सांगतो, जर एक सिम्पल हॅक आहे, सकाळी उठल्याबरोबर फर्स्ट एक तास फोन बघू नका.
ओके.
आणि रात्री झोपायच्या अगोदर आयडियली 2 तास, पण ऍटलीस्ट 1 तास फोन बंद करून ठेवा आणि काहीतरी वाचा. लाईफ चेंज होईल.
राहुल ऑफकोर्स, तुमच्या बाकीच्या कॉलेज लाईफच्या स्टोरीज वगैरे तुम्ही बाकीच्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलंच आहे, बट दिल्लीला जायचं कसं ठरलं आणि ती जर्नी कशी होती मुंबई टू दिल्ली?
तेव्हा जर कोणी सांगितलं असतं मी लाईफमध्ये दिल्लीमध्ये 20 वर्ष राहणार आहे तर मी तुला कानाखाली वाजवलं असतं. बेसिकली आय वॉज डुईंग अ स्टार्टअप दादरला, शिवाजी पार्कला आमचं ऑफिस होतं आणि तिकडे जस्ट ऍज अ प्रँक कोणीतरी माझी प्रोफाईल जीवनसाथीवर टाकली, ऍज अ 45-year-old विडोअर विथ टन्स ऑफ मनी विलिंग टू मॅरी एनीबडी इन एव्हरीबडी. आणि दिस इज 1998-99. आम्हाला इंटरनेट पण एवढं कॉमन नव्हतं, म्हणजे आमच्याकडे सिस्टम असायचे ते मोठे, असे एवढे मोठे कम्प्युटर व्हाईट कलरचे. ठीक. तर संध्याकाळी येऊन मेल चेक केली तर कोण ते सगळं बघितलं आणि तिकडनं ऑनेस्टली ऍज अ जोक, बट आय मेट पल्लवी राव माय वाईफ ऑनलाईन, ती दिल्लीची होती.
ओके.
ती म्हणाली बाबा तू जेन्युइन आहे कसं माहिती, म्हटलं येऊन फ्लाईट घेऊन ये आणि भेट मला. आणि ती मी सिरियसली घेतो, ती आली माटुंग्याला सुंदर कॅफेमध्ये भेटलो आम्ही आणि 5 मिनिटात माझे सगळे मित्रमंडळी येऊन टपकले बदला घ्यायला. आणि त्याच्यानंतर 4 दिवस माझ्याबरोबर ती फिरली, म्हटलं माझ्याकडे सुट्टी घ्यायचा टाइम नाहीये. तर मुंबई लोकलमध्ये धक्के खाऊन खाऊन ती व्हायला लागली आणि त्या टायमाला आमचं स्टार्टअप खाली जात होतं. तर ती म्हणाली अरे तू एवढा डिस्टर्ब आहे, 1 वर्षासाठी दिल्लीला ये, मग नेक्स्ट इयर आपण जाऊया परत मुंबईला. पण मुंबईचे सीधे माणसं, आपल्याला काय माहिती दिल्लीवाले सगळे ब्लडी ठग असतात. खरं बोलते म्हणून मी गेलो आणि आता 20 वर्ष झाले. दरवर्षी डिसेंबर मध्ये तिला विचारतो मी, तू सांगितलं होतं की नेक्स्ट इयर जाऊया, म्हणाली या नेक्स्ट इयर जाऊया वाट बघ, ताटकलोय बाबा.
ओके. पण मुंबईला तुमचा स्टार्टअप कुठला चालू केला होता तुम्ही?
तर मुंबईमध्ये मी पहिला केला होता एक केबल ऍडव्हर्टायझिंग एजन्सी 1994 मध्ये. आणि 1997 मध्ये आम्ही 5-6 लोक एकत्र आलो आणि आम्ही चॅनल ऑक्सिजन करून इंटरॲक्टिव्ह म्युझिक चॅनल चालू केलं होतं. एक असं जस्ट लाईक दॅट स्टार्ट झालं आणि इट जस्ट पिक्ड अप. सो इट बिकेम द रेज. पण प्रॉब्लेम हे झाला की जेव्हा आम्ही गरीब होतो आणि स्ट्रगल करत होतो तर असे बेस्ट ऑफ फ्रेंड्स होतो, मस्त टीम होती. आणि जेव्हा पैसा आला आणि फेम आलं तर आम्ही आपसरच भांडायला लागलो की तू काय करतो होता, तू काय करतो. आम्ही डिस्ट्रॅक्ट झालो, आम्ही मस्ती मजाक करायला लागलो, जास्त बॉलिंग खेळायला लागलो बॉलिंग कंपनीमधील लोअर परेलला, आम्ही लोणावळ्याला जायला लागलो जस्ट टू प्ले पूल. आम्ही फ्लाईट घेतली लाईफमध्ये पहिल्यांदा 5-star हॉटेलमध्ये जाऊन ओपन सँडविच खाली, तर आम्हाला असं वाटलं या व्हरायटी लाईफ. आणि आम्ही स्वतःच PR बिलीव्ह करायला लागलो की आम्ही काहीतरी खूप विजनरी आहोत, आम्ही खूप महान गुरु आहोत. अँड दिस इज ऑल ओनली बिकॉज ऑफ अस, यु नो, सगळ्यांचा टीम एफर्ट नाहीये, फक्त माझ्यामुळे हे झालं, मीच एकदम शिवाजी तानाजी सगळं काही आहे. अँड दॅट इज वेन आवर डाउनफॉल स्टार्टेड. सो दॅट वॉज अ लर्निंग.
ओके. बट एज्युकेशन झाल्यावरती, कॉलेज झाल्यावरती ज्या बॅकग्राऊंड मधून तुम्ही आला होतात, एक टिपिकल एस्पिरेशन असतं की चांगला जॉब मिळाला पाहिजे आणि चांगला लाईफ, म्हणजे तुम्ही जसं कशी म्हटलं फ्लॅट मध्ये राहायला जा मिळायला पाहिजे. सो तिथे बिझनेसची आयडिया किंवा बिझनेस करायचा ही आयडिया तुमच्या डोक्यात कशी आली आणि मग बाकीच्यांचा सपोर्ट, घरच्यांचा सपोर्ट आणि कसा होता त्यावेळेस?
सो आय टेल यू, मी आय एम व्हेरी ब्लेस्ड टू, माझे जे आई वडील आहेत दोघे, त्यांनी कधी असं मला हे नाही सांगितलं की तू हे कर. ओके. नेव्हर. डिस्पाईट द फॅक्ट की माझे पप्पा केम फ्रॉम अन ऑर्फनेज इन मानखुर्द, ठीक आहे, त्यांनी आजपर्यंत मला कधी हे नाही सांगितलं की हे कर, किंवा आजपर्यंत मला हे विचारलं हे का नाही करत. नेव्हर. ही जस्ट लेट मी बी. आणि माझी आई शी वॉज अ डबल टॉपर इन स्कूल अँड ऑल दॅट, व्हेरी ब्राईट. कधी कधी पिडते पण अदरवाइज ऑल्सो माय मॉम इज लाईक तुला जे करायचे ते कर. ओके. तर माझ्या डोक्यात कधीच असं नोकरी म्हणून आलं नाही, कारण माझा देव वॉज धीरूभाई अंबानी. ऍट अ व्हेरी यंग एज मी त्यांचे बद्दल सगळं वाचायचो, त्यांचे आर्टिकल्स करायचो. माझ्या कबाटावर आमच्या चाळीतल्या छोट्या रूम मध्ये माझ्या बेडच्या समोर एक असं वुडन कबाट अजून आहे तो आमच्या चाळीतल्या घरात, त्याच्यावरती धीरूभाई अंबानीची फोटो होती. ते त्यांचे एक टिपिकल रेड चेअर मध्ये हाफ व्हाईट हाफ स्लीव व्हाईट शर्ट मध्ये आणि असे यु नो दॅट लवली लाफ ऑफ हिज. तर रात्री झोपताना त्यांना बघून स्माईल करून झोपायचो, उठल्याबरोबर त्यांना बघून मी स्माईल करायचो. कारण ही शोड मी द पॉवर ऑफ पॉसिबिलिटी. जर धीरूभाई अंबानी जे पेट्रोल पंप अटेंडंट होते, जे इंग्लिश म्हणजे असं कधी फ्लुएंट बोलत नव्हते, मी आय डोंट रिमेंबर हिम स्पीकिंग फ्लुएंट इंग्लिश, किंवा सूट मध्ये नव्हते, माझ्यासारख्या स्किन टोन होता आणि असे नॉर्मल माणूस दिसायचे, इफ ही कुड क्रिएट अन एम्पायर वाय कांट आय ड्रीम
एटलीस्ट.
बरोबर. तर ते वाचनचं एक ऍडव्हान्टेज होता की वाचनामुळे माय व्हर्च्युअल वर्ल्ड वॉज बेटर दॅन माय रिअल वर्ल्ड.
ओके.
तर मी कधीही माझ्या आमच्या चाळीतले सगळे लोक काय मोस्टली कोण भाईगिरी करत होता, कोण लेथ मशीन चालवत होता, कोण ऑटो रिक्षा चालवत होता, ठीक आहे, पण इन माय व्हर्च्युअल वर्ल्ड जर खूप लोक असे होते माझ्या पहिले जगात जे माझ्यापेक्षा खराब परिस्थितीमधनं येऊन त्यांनी खूप काही ऑसम केलं होतं, तर त्यांची बायोग्राफी वाचून त्यांच्या स्टोरीज वाचून म्हटलं जर ते करू शकतात तर मी ऍटलीस्ट ट्राय तर करू शकतो. दॅट वॉज द बिगेस्ट ऍडव्हान्टेज ऑफ रिडिंग.
पण राहुल आता व्हर्च्युअल वर्ल्ड मध्ये आपल्या येऊ शकतं, म्हणजे आपण बुक्स वाचून किंवा मोटिवेशनल हे व्हिडिओज बघून किंवा स्टोरीज ऐकून हे आपल्या व्हर्च्युअल वर्ल्ड मध्ये, आपल्या व्हर्च्युअल माइंड मध्ये या सगळ्या गोष्टी येऊ शकतात. बट त्याच्यासाठी ते रियालिटीमध्ये येण्यासाठी लागणारी ऍक्शन ही मोस्टली घेणं खूप डिफिकल्ट असतं. ती ऍक्शन घेण्यासाठी, ती ऍक्शन सुरू करण्यासाठी काय केलं पाहिजे?
बट आय टेल यू, लाईफमध्ये काहीही ना डिफिकल्ट इझी हे सगळ्यांचं सब्जेक्टिव्ह असतो, ठीक आहे. माझ्या केसमध्ये लक काय होतं, ऑलरेडी खाली होतो सगळ्यात, ठीक आहे, त्याच्यापेक्षा खाली काय जाणार तू सांग, ठीक आहे. तर लकीतली पप्पांनी एक चाळीतलं रूम बनवून ठेवलं होतं, तर ते राहायला झोपायला एक जागा होतीच, ठीक आहे. मी जेव्हा फर्स्ट आपल्या ते फॉर्मल एंटरप्रेन्योरशिप प्रोग्राम मध्ये घुसलो माझ्याकडे त्याची फीस नव्हती, पण मी गेलो माझ्याकडे फॉर्मचे पैसे पण नव्हते, मी 300 रुपये कोणाकडनं उसने घेऊन ते फॉर्म घेतलं विकत, पण ऍट एव्हरी पॉइंट आय हॅड नथिंग टू लूज, राईट. ओके. तर मी जाऊन अप्लाय केलं, म्हटलं ट्राय करू, झालं तर ठीक आहे, ना झालं तर आपण जे करतोय सेल्समॅनचा जॉब ते करूच ना. आणि जेव्हा सिलेक्शन झालं ते म्हणाले ट्युशन फी देऊ, पण तुला ह्याचं भाडं 2000 रुपयाचं जे हॉस्टेलचं फीस द्यावं लागेल. म्हटलं साहेब थोडं टाइम द्या, मी करतो फिगर आउट. त्यांनी राहायला दिलं मला, खायचे पैसे नव्हते, तर 3-4 महिने तर लिटरली मी एक टाइम जेवायचो. पण असं नाही ना की मी कुठल्या धंदा सेट करणं आलो होतो की रोज पुरणपोळी खातोय, तर मला आय वॉज ओके विथ ऑल ऑफ दॅट, कारण मला हे होतं की ह्याच्या खाली तर मी पडणारच नाहीये, ठीक आहे. अँड सेकंडली काय झालं की मी पहिले तर रोडवरती उभा राहून वाचायचो, ठीक आहे. त्याच्यानंतर माझा पहिला जॉब होता वॉर्ड बॉय, तर मी फडका मारलाय, सगळं काय केलंय, ठीक आहे, लोकांनी हळूहळू केली, तर एकदम बेशरम होतो. तर मला कोणाही काही मागायसाठी ना लाज नाही वाटायची की काय हा माणूस नाही म्हणेल, पण काय माहिती हा म्हणेल. म्हणून आय वुड कीप आस्किंग पीपल, आणि हे खूप लोक नाही करत, ते आपल्या डोक्यातच फक्त विचारतात, अरे मी ह्याला विचारलं तर हा बोलेल की नाही बोलेल, काय माहिती, मग विचारलं तर मला कसं वाईट वाटेल किंवा माझी इन्सल्ट होईल. हे सगळे स्टुपिड गोष्टी आपण डोक्यात ठेवतो आणि आपण विचारतच नाही. आणि तू जर बघितलं खूप लोक आपल्या लाईफचं जर अनालिसिस करतील, एवढे खूप पॉईंट असतील तिकडे, जर तेवढी हिंमत करून फक्त विचारलं असतं, 99% नाही पण 1% तर वर्षात दिवाळी एक तर येतेच ना, देव देतो सगळ्यांना दिवाळी, ठीक आहे. तर मी हेच म्हणतो की लोक बोलतात प्रे करतात देवाला की मला लॉटरी लागू दे, ठीक आहे, हे ठीक आहे, पण ऍटलीस्ट 10 रुपयाचं तिकीट तर काढा ना बाबा, ते पण तुम्ही इमॅजिन करता की हवे तोडून येईल तुमच्या खिशात पडणार तर नाही होणार ना.
बरोबर.
तर यू शुड कीप आस्किंग. आणि मी खूप आतापर्यंत पण असे खूप गोष्टी जे मी अनाऊन्स करतो मी हे करणार आहे ते होत नाही बरोबर. खूप लोक असतात आणि खूप बोलत होता, काय फरक पडतो, कारण माझं लाईफचं लर्निंग हे आहे ना बॉस, की आपण ज्या लोकांना एवढं हे येतो ना इम्पॉर्टन्स की ह्यांचं ओपिनियन अबाउट अस मॅटर्स, काही मॅटर नाही करत, तर यू शुड स्टॉप गिव्हिंग एन एफ अबाउट व्हॉट एनीबडी एल्स थिंग्स अबाउट यू. कारण मोस्ट लोक तुमच्या लाईफ जेव्हा खराब टाईम असेल ना, ते तुमच्या बाजूला उभे असणार जे असतील, त्यांचं ओपिनियन पण डझंट मॅटर मोस्ट ऑफ द टाइम, कारण ती त्यांची लाईफ. पण ज्या टायमाला आपण हे डोक्यात काढून टाकतो ना की हे माझ्याबद्दल जर काय विचार करतात, त्यांची प्रॉब्लेम आहे, आपली थोडी आहे, काय फरक पडतो.
बट इज इट इझियर सेड दॅन डन?
सी इट इज नॉट, आय सेड. मी पण म्हणतो काय फरक पडतो, जेव्हा कोण तुम्हाला टीका करतो, कोण तुम्हाला काहीतरी तोंबणं मारतो, तुमच्या बद्दल काही हे म्हणतो, ऑफकोर्स यू फील बॅड. असं नाही की मला पण मी खूप हसतो, अरे हा माझ्या, यू फील बॅड, बट यू हॅव टू अनालाइज अँड से डज इट मॅटर, नो, गेट ओव्हर इट. आणि आजच्या डेटमध्ये ऑनेस्टली रिअल वर्ल्ड मध्ये टफ आहे, नो डाऊट, बट आपण मोस्टली व्हर्च्युअल वर्ल्ड मध्ये लोकांच्या ओपिनियन बद्दल खूप हे करतो, कारण सगळ्यांच्या फेसबुकवर 5000 फ्रेंड्स आहे, लिंक्डइनवर 20-30,000 फ्रेंड्स आहे, आणि बाकी सगळं राईट इंस्टाग्रामवर आहे, आणि आपण त्यांची ओपिनियन क्रिएट करतो. सगळ्यात पहिले तर लावा फिल्टर आणि ब्लॉक करा जे तुम्हाला हे करतात. मी तर खूप लोकांना ब्लॉक केलं आता, ठीक आहे, अँड दॅट इज द टफ थिंग टू डू, कारण आपल्याला म्हणतो नाही असं कसं होणार, असं कसं करू. पण माझ्या केसमध्ये काय झालं की माझा एक मस्त सिम्पल रूल आहे की जे माझ्या खराब त्या मला माझ्या बाजूला उभे आहेत ना, त्यांची ओपिनियनला ऍटलीस्ट थोडंसं मी कन्सिडर करेन. पण जर मला असं माहिती आहे की हा माणूस सतत मला निगेटिव्ह फीडबॅक देतोय, सतत मला खाली टाकतोय, इवन इफ ही हॅज बीन माय गुड फ्रेंड, अनफ्रेंड ब्लॉक, सॉरी, आय हॅव वन लाईफ, आय ओव इट टू माय सेल्फ. ठीक आहे, तर मी अशा लोकांना आपल्या लाईफमध्ये काढून टाकलंय. आणि असे खूप लोक आज मला शिव्या देत आहेत, त्यांना वाटतो अरे आता मोठा माणूस झाला म्हणून. आमच्या तसं नाही, मेन इज की बॉस जर मी काय करतोय, आयदर यू सपोर्ट मी ऑर यू शट डाउन सागा. ओके, पण तुम्ही जर सतत मला हे करतायत, टोमणे मारतायत किंवा काय म्हणतायत, वाय विल आय टेक इट, वाय शुड आय टेक इट? तर मी अनफ्रेंड आणि ब्लॉक करतो लोकांना स्ट्रेट. मी फक्त व्हर्च्युअली इन रिअल वर्ल्ड आय स्टे विथ पीपल हु आर पॉझिटिव्ह, ज्यांनी लाईफमध्ये स्वतः काही केलेलं आहे. ठीक आहे, त्यांचे पण ओपिनियनला मी आय डोंट आस्क एनीबडी देअर ओपिनियन. तुम्हाला काय वाटतं मी हे करतो, तुम्हाला वाटतं बरोबर आहे नाहीये, बट आय ऑलवेज स्टे अँड आय रीड अबाउट, आय फॉलो व्हिडिओज ऑफ पीपल हु हॅव डन समथिंग गुड इन लाईफ. मग त्या संगत मध्ये राहिलो ना तर आपण पण तसे बनतो.
ओके,
आणि दुसरं मी हे खूप काही करतो ना, तू बघत असेल मी वॉक्सवर जातो 100 किलोमीटर, मी 222 किलोमीटर. इथे हे मी का करतो, कारण मला माझा एक लकीली, कारण हे कधी लाईफमध्ये केलं नव्हतं, पण बिकॉज आय एम ब्लेस टू हॅव अ फ्रेंड लाईक विशाल गोंदल. तो स्वतः एक एकदम अमेझिंग माणूस आहे राईट. त्यांनी काय केलं, एक दिवस मला सांगितलं एक काम कर, एक वॉक वर जायचं. ठीक आहे, कुठे? 100 किलोमीटर. मी सांगितलं तरी 2 किलोमीटर पण वॉक केली नव्हती. म्हटलं विशाल बोलतोय ना, चल जाऊया, ट्राय करूया. वर्स्ट केस काय होणार, मी 100 नाही करू शकेन, काय फरक पडतो. त्या ऍटिट्यूड नी केलं, माझी वाट लागली, कारण मी स्टुपिड शूज घातले होते आणि त्या नालायक प्रवीण चिरमुरेने मस्त असे माझे पिन्स घालून घालून सगळे ते सगळे काढले होते पायातले. ठीक आहे, बट ऍट द सेम टाइम आय हॅड सम अमेझिंग पीपल वॉकिंग विथ मी राईट. हरप्रीत, विशाल वाईफ वॉज लाईक अ गॉडेस फॉर अस, परवेज आलम होता, तो मनीष मिश्रा, बाकी चांगले लोक होते. त्या सगळ्या लोकांवर करता करता 100 किलोमीटर झाले आणि मी स्वतः सफाईस झालो, अरे मी 100 किलोमीटर वॉक केली. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, खूप वेळा केली. मग आय हॅव स्लीप ॲपनिया, मी अशी लवली सीपॅप मशीन लावून झोपतो. एक दिवस आता विशाल बाबा म्हणतात चल वॉक वर जाऊया एव्हरेस्ट बेस कॅम्प. म्हटलं बाबा स्लीप ॲपनिया मला. हा ट्राय तर कर. मी डॉक्टरकडे गेलो, तो म्हणला तू पक्का मरशील. सेकंड ओपिनियन घेतला, तो बोला पक्का मरशील कारण तुला ऑक्सिजनचा प्रॉब्लेम आहे, तिकडे ऑक्सिजन नाहीये. मी विशालला विचारलं, म्हटलं डॉक्टर असं म्हणतोय, तो म्हणतो अरे काय झालं, तुला चॉपरनी काढू. मी मस्त फेसबुक लाईव्ह करत करत सगळं करून आलो. तर आय एम सेइंग ट्राय केल्याने काय होतो, यू ट्राय एनिथिंग आणि यू शुड बी ओके. का जर नाही झालं तर नाही झालं. आता खूप काही गोष्टी मी ट्राय केले, इट डिंट वर्क, काय फरक पडतो, ऍटलीस्ट ट्राय तर केलं. तर म्हणून जर चांगल्या लोकांबरोबर तुम्ही राहिलात ना, तर दे विल एनकरेज यू टू डू थिंग. जर विशालनी मला एनकरेज केलं नसतं तर मी कधी 100 किलोमीटर ट्राय नाही केलं असतं, त्यांनी एनकरेज नाही केलं असतं, मी एव्हरेस्ट बेस कॅम्पचा विचार पण नाही केला असतं. आता मात्र मित्र संपत अयंगर, तो म्हणाला चल 222 किलोमीटर, चल ट्राय करूया. तर आपण म्हणतो संगतचा असर, तर तुम्ही चांगल्या लोकांबरोबर राहिला ना, तर ते तुम्हाला तुमच्या आणि आपल्याला आपली सुपरपावर नाही माहित असत. मोस्टली आपण सगळे हनुमान असतो. ठीक आहे, यू नीड अ श्रीराम इन युअर लाईफ विल टेल यू अरे लेका तुला उडता येतो, ही उडी मार, त्याच बाजूला श्रीलंका जा, जम्प कर. तर आपल्याला आपला श्रीराम शोधायला लागतो. माझ्या केसमध्ये विशाल गोंधळ आहे, संपत अय्यंगर आहे, खूप लोक आहेत.
ओके, आणि मग ऑफकोर्स तुम्ही मुंबईवरनं दिल्लीला गेलात आणि तिथे कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये खूप मोठा सक्सेस पण तुम्हाला मिळाला. आणि देन डेफिनेटली तुमच्या घरी मेडिकल इश्यूज जे झाले, त्याच्या आधीची लाईफ आणि त्याच्या नंतरची लाईफ ही कशी होती?
बट आय टेल यू, सक्सेस फेलियर हे सगळं एक माइलस्टोन्स आहे राईट.
बरोबर,
मी स्वतःला हे सांगतो की मी गणपतीचा फेवरेट चाळीला आहे, कारण गणपती हॅज एन्शुअर्ड दॅट माझी ना लाईफ खूप इंटरेस्टिंग आहे, बोरिंग नाही आहे. मी सगळं काय खूप काय ट्राय केलं. ठीक आहे, स्क्रिप्ट रायटिंग लिहिण्यापासून ते काही विकण्यापासून सगळं काही ट्राय केलं. दिल्लीला गेलो, जेव्हा गेलो त्या टायमाला एकदम मला काही आयडियाच नव्हतं कुठे घुसतोय. ठीक आहे, मी पल्लवीरावच्या चक्करमध्ये गेलो तिकडे. तिकडे जाऊन वाटलं एक एजन्सी मीडिया बॅकग्राऊंड मधून आलोय तर एजन्सीला जाऊया. केलं, ज्या दिवशी लग्न होतं रिसेप्शनवरती नोकरी गेली. ठीक आहे, बायकोची नोकरी नव्हती, आम्ही हनीमूनवर गेलोच नाही, आजपर्यंत लाईफमध्ये मी कधी हनीमूनवर नाही गेलो. ठीक आहे, मग तेवढ्या डेस्पिरेशन मध्ये जी पहिली नोकरी भेटली ती घेतली, दॅट वॉज अन्सल्स रिअल इस्टेट. रिअल इस्टेट कधी केलं नव्हतं लाईफमध्ये. ठीक आहे, पण म्हटलं ठीक आहे आता डेस्पिरेशन म्हणून केलं. दॅट टर्न आउट टू बी अ गुड थिंग, कारण राईट प्लेस राईट टाइम. मॉल इंडस्ट्री वॉज टेकिंग ऑफ इन 2001. मी 10 वर्ष फक्त मॉल केले. ठीक आहे, आणि तिकडनं मग बोर झालो ऍब्सोल्युटली. 2007-08 च्या रिसेशन मध्ये मार्केटची वाट लागली, मी बोर झालो. कोणतरी भेटला म्हटलं ई कॉमर्स करूया, कारण वाचन करत होतो माहिती होतं ई कॉमर्स काय. आता मग सगळ्यांनी हसले की म्हणाले अरे वेड आहे का. ठीक आहे, जेव्हा मी नोकरी सोडली डीएलएफची आणि फॅशन रिव्ह्यू केलं, मार्केटमध्ये रुमर होता की याला नोकरीमधनं काढलंय डीएलएफनी, काम धंदा नाहीये, कुठे नोकरी नाहीये, म्हणून घरी बसून इंटरनेटवर कपडे विकतोय. लोक चक्क हसायचे की वेड्या इंटरनेटवर कपडे कोण घेणार आहे, साईझिंग वाईझिंगचा इश्यू असतो, एवढे चांगले मॉल बनले आहेत दिल्लीमध्ये, आम्ही मॉलमध्ये जाऊन घेऊ. आणि ऑनेस्टली ते पहिले 4-5 महिने जे होते एवढे स्ट्रेसफुल होते, कारण आम्हाला पण शुअर नव्हतं की चालेल की नाही चालेल. ठीक आहे, पण आज इनफॅक्ट आजच एक मेमरी आली फेसबुकवर, त्या टायमाला मी असं मस्त सूटपूट घालून 20-22 तास रोज काम करायचो, तर माझ्या एका एक्स कलिगनी फोटो पाठवला मला, मी सूटमध्ये बसून करतोय, पण मला त्याच्यातला एक फोटो जो मी शोधतो अजून भेटला नाही. मी एकदा फुल सूट घालून रात्री 1:30 दमून कुर्सीवरनं सडकून खाली टेबलच्या खाली झोपलो होतो आणि ती फोटो कोणीतरी काढली होती. बट इफ आय लुक बॅक दॅट वॉज माय टर्निंग पॉइंट. ठीक आहे, पण आज जर मी ते फॅशन न्यूची जर्नी बघितली, ठीक आहे, तर माझ्या सीव्ही मध्ये ऍड झालं की आय एम अ को फाउंडर ऑफ फॅशन न्यू. पण सगळ्यात जास्त माझ्यासाठी इम्पॉर्टंट काय होतं की जे 1.5-2 वर्ष आम्ही काम केलं ना फॅशन न्यू मध्ये, त्या एक्सपिरियन्समुळे आणि ते जे लोक होते माझ्या टीममध्ये त्यांच्यामुळे मी ऍज अ पर्सन प्रोफेशनल बदललो. मला स्वतःची केपेबिलिटी कळली, काही गोष्टी नाही कळली, दॅट ट्रान्सफॉर्मेशन हॅपन. ठीक आहे, आणि देन आय डीड इंडियन रूट्स विच वॉज इवन मोर चॅलेंजिंग अँड फन. त्याच्यामुळे जोपर्यंत बघ तू जेव्हा बॉडी बनवायची तर जोपर्यंत तू असं हे सगळं करणार नाही एक्सरसाइज तोपर्यंत बॉडी बनत नाही ना. तसंच प्रोफेशनली जर तुम्हाला मसल करायचं तर तेवढा एफर्ट टाकायला लागतो. आपण काय करतो, मोस्टली कम्फर्ट चेस करतो. आपण बोलतो मला कम्फर्टेबल लाईफ पाहिजे, मला श्युअरिटी पाहिजे, गॅरंटी काय या गोष्टीची, आणि आपण घाबरतो अनसर्टनिटीला.
बरोबर,
पण आय हॅव बीन लकी की मी लाईफ लॉंग माझी लाईफ मध्ये सगळं काही अनसर्टनच झालंय. तर आता मी खुश आहे की हा उद्या सकाळी काय होणार मला नाही माहिती, अँड दॅट्स द फन ऑफ लाईफ. तर हे जे पुरं जर मी दिल्लीला नसतो तर प्रॉब्ली हे सगळं केलंच नसतं, मुंबईला असतो प्रॉब्ली एक कुठे काहीतरी केलं, आय डोंट नो काय केलं असतं. पण मी बिकॉज मी आपल्या कम्फर्ट झोन बॉम्बेमधनं बाहेर दिल्लीला गेलो होतो, तिकडे माझं काहीच कम्फर्ट झोन नव्हता, मला एकदम एलियन टेरिटरी मध्ये आलो. दॅट इज वन ऑफ द रिझन्स आय एम टुडे हु आय एम.
या बट मग तुम्ही म्हणजे ऑफकोर्स पल्लवीराव त्यांना जो मेडिकल इश्यूज झाले आणि त्याच्यानंतर तुम्ही पण नोकरी सोडली, सो तो पिरियड कसा होता? आणि त्यात तुम्ही एक खूप छान इंटरेस्टिंग गोष्ट पण त्याच्यात सांगितली होती की आपल्याला जे काय क्रेडिट मिळतं किंवा आपल्याला जे काय महत्व मिळतं ते आपल्याला नसतं आणि आपल्या खुर्चीला असतं.
अरे ते पहिले कळलं नाही, ऑनेस्टली ते पहिले कळलं नाही काय आलं की दिल्लीला गेलो सडनली, मी सिनियर मॅनेजर होतो, काहीतरी करत होतो, एक क्रेझी डील केली, मला सडनली व्हाईस प्रेसिडेंट बनवून टाकलं माझ्या बॉसनी प्रणवांचा, वन ऑफ द बेस्ट बॉसेस इन माय लाईफ. आणि मग हे झालं की पल्लवी बिकेम आरजे विथ रेडिओ मिर्ची. ठीक आहे, आणि ती एकदम फेमस झाली, बंपर टू बंपर इव्हनिंग शो, मी व्हाईस प्रेसिडेंट अंसल प्लाझा, दॅट मला एकदम हॉट मॉल होता 2002-03, आणि साईड बाय साईड मी बीटीएल करत होतो, तो पैसे कमवायला लावलो, तर साऊथ दिल्लीमध्ये घर घेतलं, मोठी गाडी घेतली, ड्रायव्हर, आम्ही हफ्त्यातनं म्हणजे 3 वेळा पेस्ट्रीवरती आमचा फोटो यायचा डेली टाइम इकडे तिकडे. तर सडनली असं खूप मोठा सर्कल झाला, आम्हाला वाटले सगळे आमचे मित्र आहेत, यु नो, तुम्ही रोज पार्टी करतायत, रोज कोण घरी येतोय, कोण घरी बोलवतोय, कोण हे ते, फोनबुक मध्ये असं मस्त म्हणजे हजारो लोकांचं नेटवर्क. आणि ज्या दिवशी पल्लवीला ऑटोइम्युन झालं आणि तिची सर्जरी होती, तिची आवाज गेली आणि मी नोकरी सोडली, सडनली 99.999% लोक गायब. म्हणजे लोकांनी फोन उचलायचे बंद केले, जर आम्ही कुठे जातोय आणि समोरून कोण आला तर तसं टर्न करून ठेवायचं, म्हटलं अरे हे काय झालं. आणि मग रिअलाइज झालं की लोकांच्या त्या टायमाला फोनमध्ये आमचे नावं कशी सेव्ह होती, राहुल अंसल प्लाझा पल्लवी रेडिओ मिर्ची. आता अंसल प्लाझा आणि रेडिओ मिर्ची हे दोन मोठे ब्रँड ड्रॉप झाले, फक्त राहुल पल्लवी काही इज्जत नाही. आणि लोकांना वाटलं आमची स्टोरी संपली, आम्ही कामाचेच नाही. लोक म्हणाले गायब. आणि ज्या दिवशी पल्लवीची आवाज परत आली 2.5 वर्षानंतर आणि रेडिओ मिर्चीने असे मोठे मोठे होर्डिंग लावले ऑल ओव्हर दिल्ली एनसीआर की पल्लवी इज बॅक, तिची फोटो, हे ते, प्रेस, मीडिया, सडनली सगळे परत अरे भाई कैसे हो. तेव्हा एकदम रिअलाइज झालं की अरे हे काय. बट त्या टायमाला ऑफकोर्स राग आला, वाईट वाटलं, बट देन आय रिअलाइज दॅट इज हाऊ लाईफ इज यार. आता माझे एवढे जेवढे सो कॉल्ड मित्रमंडळी जाण ओळखीचे, मी कोणाचे नाव घेईन जे फेमस आहेत, राईट? तर मी पण तुला काय सांगेन, मी तुला हे नाही सांगणार की अरे अश्मिता दिघे माझी मैत्रीण आहे किंवा सुवर्ण परब माझी मैत्रीण आहे किंवा गणेश माझा मित्र आहे किंवा संदीप माझा मित्र आहे. मी अनुराग कश्यप माझा मित्र आहे, कारण अनुराग कश्यप फेमस आहे, राईट? सो दॅट इज ह्युमन टेंडन्सी. आता मला फरक पडत नाही, ठीक आहे, पण त्या टायमाला ऑफकोर्स खूप वाईट वाटलं होतं. आणि आता तर मी राहतो दिल्लीला, थोडासा दरबारी माइंडसेट आहे तिकडे. तर पल्लवी हसते की तिला, ती म्हणते दिवाळीमध्ये कळतो की तू चांगल्या खुर्शीवर आहे की नाही, कारण जर चांगल्या खुर्शीवर बसलेत तर भरून गिफ्ट येतात घरी, आणि ज्या वर्षी तुम्ही चांगल्या खुर्शीवर नाही, एक दोन लोकांना सोडून कोणीच येत नाही. ठीक आहे, दॅट इज हाऊ द वर्ल्ड इज यार. त्याच्यात काही वाईटही नाही, पण मी तर सगळ्या स्टार्टअप्सला सांगतो, कारण स्टार्टअप मध्ये काय होतो, मला फंडिंग भेटली किंवा तुम्ही युनिकॉर्न झालात किंवा वॉट एव्हर असं एक युअर स्टोरीमध्ये तुमचे आर्टिकल आले, तर सडनली तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट, हे ते तुम्हाला वाटतं अरे हे एवढी माझी फॅन फॉलोइंग आहे, हे माझे सगळे मित्र आहे, तसं नाहीये. ठीक आहे, तर मी पण आता जेव्हा कुठे एक इव्हेंट करतो किंवा भाषण द्यायला जातो या आय अटेंड समथिंग, खूप येतात असे इंस्टाग्रामवर इकडे तिकडे, आणि अनफॉर्च्युनेटली त्याच्यातली मेजॉरिटी हे जे मुलं आहेत ते ना खूप ट्रान्झॅक्शनल झाले. तर मी असं प्रेडिक्ट करतो की आता चलो फ्रेंड रिक्वेस्ट येईल, हमारे सगळे पोस्ट लाईक करतील, मग म्हणतील अरे राहुल भाऊ तुम्ही तर एकदम महान आहात, तुम्ही हे आहात ते आहात, मग ते म्हणतील अच्छा मला फंडिंग देताय का, किंवा मला विशाल गोंदलचा नंबर देतायत का, किंवा विजय शेखर शर्माबरोबर कनेक्ट करताय का, किंवा हे करताय का माझ्यासाठी. तर जोपर्यंत त्यांना ती होप आहे की राहुलकडनं मला काहीतरी भेटेल, तोपर्यंत भाऊ फॅमिली इन्स्पिरेशन मेंटॉर सगळं काही ठीक आहे. आणि ज्या दिवशी त्यांना असं वाटतं की आता हे होणार नाही, 90% लोक गायब होऊन जातात. एक 9% लोक असतात ते नेगेटिव्ह होतात, शिवाय द्यायला लागतात तुम्हाला की अरे एवढी गोष्टी करतात माझ्यासाठी ते केलं नाही. फक्त एक 1% लोक असतात ते म्हणतात नाही ठीक आहे तुम्ही नाही केलं ठीक आहे, आम्ही आय एम स्टील इन टच विथ यू. आणि ते फक्त त्या 1% लोकांसाठी मी हे जे करतोय ना ते त्यांच्यासाठी करतोय. आणि मी बाकी लोकांना सांगतो की इट इज सो स्टुपिड, तुम्ही जर कोणाबरोबर एक कनेक्शन बनवलंय आणि जर तुम्हाला वाटतो हे आता नाही होऊ शकत, दॅट्स ओके, टू स्टे इन टच इन अ व्हर्च्युअल स्पेस काही लागत नाही.
बरोबर.
पण असं खूप वेळा झालंय की मी कोणाला तरी भेटलोय, मी त्यांच्यावर खूप इम्प्रेस झालोय की अरे चांगले लोक आहेत, चांगला कनेक्शन आहे, आणि नंतर मी काही केलं नाही, जेव्हा मी विचार केला तर नाही झालं, पण थोड्या टायमानंतर मी कुठेतरी बसलोय किंवा कोणाला तरी भेटलो आणि त्याने सांगितलं अरे राहुल मला इन्व्हेस्ट करायचंय ह्या सेक्टरमध्ये, सांग कोण आहे चांगलं, किंवा मला काहीतरी हे करायचंय, तर हा थांब मला ना एक हा मुलगा भेटला होता किंवा ही लेडी भेटली होती आणि, पण आता मला नाव लक्षात येत नाहीये कारण ते टच मध्ये नाहीये, तर त्यांच्यासाठी इट्स अ लॉस राईट. किंवा कधी किती वेळा काय होतं, लोक मला एक रेफ चेक करतात अरे राहुल तुझ्या फेसबुकवर बघितलं किंवा तुझ्या इन्स्टावर बघितलं, हा काय काय म्हणणं तुझ्या त्याच्याबद्दल, आणि मी जेन्युइन फीडबॅक देतो की बॉस मला काही आयडियाच नाही, म्हणजे म्हटलं बॉस त्या टायमाला कनेक्टेड होते, आता 4 वर्षापासून आम्ही बोललोच नाहीये, वाय वुड सो अगेन. हे एक आपण आजकाल जग पण तसं झालंय, पण हे आपलं स्वतःचं नाव खराब करणं होतं असं जर तुम्ही केलं तर, दॅट्स व्हॉट आय वुड वॉन्ट टू से, एकदम ट्रान्झॅक्शनल करू नका.
पण मी तुम्ही जे म्हटलं की 1% लोकांसाठी हे सगळं तुम्ही करताय, तर हे इंडिया नेटवर्क आणि ह्या सगळ्या गोष्टींचं तुमच्या डोक्यात कधी आलं आणि का सुरू केलं आणि एवढं मेहनत त्याच्यावर तुम्ही करताय लोकांना गाईड करण्यासाठी, हे का?
बघा ते लोकांना गाईड करण्यासाठी नाही, इट इज ऑल्सो व्हेरी गुड बिझनेस ऑपॉर्च्युनिटी. ओके, हे काय मी सोशल सर्व्हिस म्हणून करत नाही. मी 2016 पासून जेव्हा फिरायला चालू केला ऍक्च्युली आणि आपला देश बघायला सुरू केला, त्याच्या पहिले मला पण न्यूयॉर्क जायची जास्त हाऊस होती किंवा सिंगापूर जायची जास्त हाऊस होती, ठीक आहे, पण जळगाव जायची एवढी हाऊस नव्हती, ठीक आहे, आणि मला माहिती पण नव्हतं जळगावचं जग कसं आहे किंवा नगरचं जग कसं आहे किंवा वॉट एव्हर यु नो. पण हे जेव्हा ट्रॅव्हल चालू करायला लागलं आणि मी खूप यंग लोकांना भेटलो आणि ते मला मलाच मी दिसलो 30 वर्षा पहिलेचा, ठीक आहे, आणि त्या टायमाला ऑफकोर्स खूप लोकांनी काही केलं नाही, पण असे खूप लोक होते ज्यांनी मदत केली मला लाईफमध्ये त्या टायमाला, ठीक आहे. म्हटलं जर मी फक्त एक काहीतरी छोट्या ह्याच्यासाठी केलं तर इट कॅन प्रॉब्ली चेंज युअर लाईफ. मग म्हटलं तर ह्याला मोठ्या स्केलवर जर करायचं असेल फॉर इंडिया ऍज अ कंट्री तर कसं करताय, तर पहिले मी ते इंडिया नेटवर्क म्हणून म्हटलं आपण टेक्नॉलॉजीच्या हिशोबाने करूया, टिंडर टाईप, मेंटर मीट्स मेंटी, मी सगळ्यांना मेंटर बनवलं लोकांना, पहिले विचार केला की लोकांकडनं मेंबरशिप फी घेईन कारण फ्री मध्ये दिलं तर इज्जत नाही, तर म्हटलं 5,000 रुपये द्या, त्याच्यात लोकांनी फुल शिव्या घातले की साला एवढा मोठा माणूस आहे लोकांकडनं 5,000 रुपये लुटतोय, ठीक आहे, एक लर्निंग झाली. मग एक नेटवर्क बनला, मग ज्यांना मेंटर बनवलं ते शिवाय द्यायला लागले की अरे साल्या कुठे फसवलं, कारण तू ज्याला मी मेंटर करायला झाला तो माझी जीव खातोय, कारण त्याला हेच ना माहिती की मेंटर त्यांना काय मागायचंय, तर लोक म्हणायचे मला ह्याचं सोल्युशन द्या, मेंटर म्हणतो बाबा सोल्युशन मला माहिती नाही मी गाईड करू शकतो, मग सोल्युशन नाही देताय तर तुम्ही कसले एवढे मोठे मेंटर, मग कोण म्हणायचं असं एक काम करा मला फंडिंग कसं भेटेल तर सांगा, म्हटलं आम्ही गाईड करू शकतो फंडिंग, मग फंडिंग देत नाही तर तुम्ही का, मग लोक पैसे उसने मागायला लागले, कारण तुम्हाला बघून मी एंटरप्रेन्योर झालो, आता माझे पैसे बुडाले, या तुम्ही. ठीक आहे, तर एक ते सेन्स ऑफ एंटायटलमेंट खूप आहे लोकांमध्ये अनफॉर्च्युनेटली. जस्ट बिकॉज मी तुमच्या बरोबर सोशल मीडियावर कनेक्टेड आहे, तुमचे 27 पोस्ट मी लाईक केले, तर तुम्ही माझ्यासाठी हे करा. मग ते मेंटॉरच्या शिवाजीला मग ते सर्व मॉडेल तोडलं. देन आय सेड आय वेंट बॅक टू स्वतःच्या लाईफमध्ये. तर म्हटलं, मला लक्षात आलं की शिवसेनेची जी शाखा होती, आम्हाला लाईफमध्ये काही पण त्रास असायचा, आम्ही त्या शाखेमध्ये जायचो. आणि ह्या एक्सपेक्टेशन नाही कोणतरी तिकडे आमचं काहीतरी करेल. शाखामध्ये जाऊन चार लोकांशी बोलू तर काहीतरी सोल्युशन भेटायचा चान्स होता. द पॉवर ऑफ द कम्युनिटी. तर म्हटलं आता आपण शाखा उघडूया ऑन द ग्राउंड. तर आता ते करतोय आम्ही. एक छोट्या शहरामध्ये लोकल लीडर्स बनवा, कम्युनिटी बनवा, मग त्यांना टेक्नॉलॉजीवर टाका. पहिलेच टेक्नॉलॉजीवर नका टाकू. आणि मग 3-4 वर्ष पहिले मी युनायटेड नेशन्स मध्ये भाषण देत होतो, तिकडे मला एक लेडी भेटली मारवा आले आणि सचिन नरवणे. सचिन भाऊ पण आपला एकदम रॉकेट माणूस आहे, औरंगाबादचा आहे, डॉक्टर, युएसमध्ये जाऊन खूप काही केलं त्यांनी, आता मस्त सेंट्रल पार्कच्या समोर राहतो. त्याचं सर्व्हाइव्ह अँड थ्राईव्ह करून एक ही एज अ कंपनी ते सगळे शार्क टँक वाक टँक लोकांना आणून ते लोक एक कॉन्फरन्स करत होते. तर भाऊ म्हणाले, अरे राहुल ये तू चल ऍज अ स्पीकर आहे. म्हटलं अरे आपल्या गावचे गरीब मुलांना आणूया. बोला घेऊन ये. म्हटलं मग मला तिकीट फ्री मध्ये दे. बोला बाबा अमेरिकामध्ये देणार नो फ्री लंचेस. तर नरोडे साहेबांनी सांगितलं डिस्काउंट देऊ तुला 50%, बट बाकी खर्च तू कर. म्हटलं ठीक आहे. मी एक कॅम्पेन चालू केली इंडियामध्ये की तुम्ही हा फॉर्म भरा, जर तुम्हाला सिलेक्ट केलं मी तुम्हाला फ्री मध्ये न्यूयॉर्कला घेऊन जाईन, आणि शार्क टँक वाले डेमन जॉन्सन, केविन हॅरिंग्टन हे सगळे तुम्हाला मेंटॉरशिप देतील. त्याच्यात पण लोकांना वाटलं काहीतरी स्कॅम आहे की असा फ्रीमध्ये कोण कशाला घेऊन जाईल. ठीक आहे, तर फक्त 3,600 ऍप्लिकेशन आले, त्याच्यातले 20 लोकांना सिलेक्ट केलं. चारचे विचारचे व्हिसा रिजेक्ट झाले, एकाचा विचारायचा पासपोर्ट फाटला. तर 15 घेऊन गेलो आम्ही फ्रीमध्ये.
ओके,
आणि तिकडे मी बघितलं की एक्सपोजर मुळे आणि मेंटरिंग मुळे किती फरक पडतो माणसामध्ये. तर मग म्हटलं आपण हे जरा ऑर्गनाइज वे मध्ये करूया. आता ते सगळं लर्निंग घेऊन आम्ही इंडिया नेटवर्क मध्ये आम्ही टायअप करतो. आता कॅनडा बद्दल बरोबर जेवी केलंय, इस्रायल, वॉट एव्हर. तर आयडिया हे आहे की ज्योग्राफी अँड लँग्वेज शुड नॉट बी अ कन्स्ट्रेंट फॉर ग्रोथ. जस्ट तुम्हाला इंग्लिश येत नाही त्यामुळे तुमचं प्रोग्रेस होणार नाही असं जरुरी नाही. आम्ही स्टार्टअप स्टुडिओ चालू केला, विच इज इंडियाज फर्स्ट लोकल लँग्वेज इन्क्युबेटर. पण आम्ही ऍप्लिकेशन ओपन केले आणि कोरोना झाला, आता पोस्टपोन करत करत आय थिंक नेक्स्ट वीक मार्च मध्येच होईल ते. पण आम्ही असे मराठीमध्ये मुलांना शोधू छोट्या छोट्या शहरामधनं, त्याचे 25-25 चे बॅचेस बनवू, आणि EDII ज्याच्यासाठी मी आता अहमदाबादला आलोय तिकडे 7 क्लासरूम ट्रेनिंग ठेवू आम्ही. आणि मग त्याच्यामध्ये जे चांगले लोक असतील त्यांचं त्यांना बिझनेस प्लॅन कसं लिहायचं, पिच डेक कसं बनवायचं, फंडिंग कशी घ्यायची, स्केल कसं करायचं, हे सगळं ट्रेनिंग देऊ. आणि त्याच्यानंतर 6 त्यांच्या इंडस्ट्रीचे जे रेलेव्हंट मेंटॉर्स आहेत ते त्यांना प्रोव्हाइड करू. आणि मग वी विल राईट द चेक फ्रॉम आवर फंड. आमचा फंड आहे इंडिया एंजल फंड, त्याच्यातनं जे पण त्यांना पाहिजे ते आम्ही देऊ आणि देन दे स्केल अप. हे असं मॉडेल आहे.
ओके, पण राहुल दादा, हे असं मेंटरिंग करून किंवा असे सेमिनार ऑर्गनाईज करून कोणाची मेंटॅलिटी पण चेंज होऊ शकते का? की एंटरप्रिनियरशिपचे ज्या स्किल्स आहेत किंवा जी मेंटॅलिटी हवी एखाद्या माणसामध्ये, ती आधीपासून हवी की ती अशी डेव्हलप करता येते?
बघ कसं आहे माहितीये, तू कोणाचा माइंडसेट जबरदस्ती बदलू नाही शकत. ठीक आहे, पण जर तुमच्याकडे ते बेसिक पोटेन्शियल आहे की तुम्हाला काहीतरी करायचं आहे, ठीक आहे, पण तुम्हाला आयडियाच नाही कसं करायचं. कसं आहे आपल्या इंग्लिशमध्ये आहे थोडस की काही गोष्टी आहे की तुला माहिती आहे मला माहित नाही आहे, तर मला हे शिकायचे आहे. पण एक मॅक्सिमम गोष्टी अशी आहे की तुला माहितीच नाही की तुला माहिती नाही आहे. ठीक आहे, तर ते जोपर्यंत तू त्या एन्व्हायरमेंट मध्ये नाही जर तुला कळतच नाही. तर तू बघतो IIT किंवा याचा जे एक्झाम असतो GE चा, एवढे लोक येतात. ठीक आहे, पण जेव्हा ते IIT मध्ये पहिले दिवस घुसतात ना, तेव्हा त्यांना कळतो की मी आपल्या एरियाचा सचिन तेंडुलकर आहे चाळीतला, पण इकडे तर सगळेच सचिन तेंडुलकर आहेत. कॉम्पिटिशन वाढतो राईट, कारण तेवढा प्रेशर येतो. तर दॅट इज हाऊ यू बिकम बेटर राईट. तर आम्ही काय करतो, आम्ही एक एक एरियाचे, अहमदनगरचा जो पण एलॉन मस्क असेल किंवा जळगावचा जो जेफ बेझोस आहे किंवा कुणाल शाह आहे किंवा सचिन बन्सल आहे की नेक्स्ट नो विजय शेखर शर्मा, त्या एरियातल्या लोकांना आणून आम्ही त्यांना त्या एन्व्हायरमेंट मध्ये टाकतो.
ओके,
पण त्याच्यानंतर ते त्याचं काय करतील ते त्यांच्यावरती आहे.
बरोबर,
तर जेवढे लोक IIT मध्ये घुसतात सगळेच काही एकदम सुपर सक्सेसफुल होतात असं नाही आहे, त्याच्यात पण फेल्युअर रेट्स आहेत. काही लोकांना तर झेपत नाही, ठीक आहे
बरोबर.
बट ऍट द सेम टाइम त्या एन्व्हायरमेंट मध्ये टाकलं तर ते काहीतरी मॅजिकल होतच. तर त्यांना जे व्हॉट एव्हर दे नीड, आता तुला काहीतरी शिकायचंय पण जर तुझ्याकडे साधनच नाही, आता ह्या पॅन्डेमिक मध्ये काय झालं, मला किती असे मिलियन त्यांना शिकायचं, त्यांच्याकडे एक बेसिक मोबाईल फोन नाही किंवा लॅपटॉप नाहीये. आता ती बिचारी एक मुलगी स्कॉलरशिप आली, तिने सुसाईड केलं आंध्राची कारण तिला लॅपटॉपच नाही भेटला. तर ते नको, ते इफ दे हॅव द केपेबिलिटी त्यांना जे पण पाहिजे पॉलिश किंवा कनेक्शन, पण ते जेन्युइन डिझर्विंग लोकांना, त्यांना नाही का ज्यांच्या डोक्यात असं वाटतं की मी एलॉन मस्क आहे तर त्याच्यासारखं अॅटिट्यूड मी मारीन पण त्याच्यासारखी मेहनत नाही करणार, ते लोक नको आम्हाला. पण ज्यांना आहे मेहनत करायची आहे थोडं बेसिक आहे ते पॉलिशचं काम आम्ही करू.
बरोबर. आणि राहुल दादा, ऑफकोर्स आता नेटफ्लिक्स हे तुमचं नवीन व्हेंचर बद्दल आम्ही आता ऐकतोय किंवा बघतोय तुमच्या सोशल मीडियावर, तर ते काय
आहे? बेसिकली बघ, ऍज अ सेड मी आय एम व्हेरी लकी, लकीली फॉर मी टियर 2 बघत होतो अँड आय वॉज लुकिंग फॉर अ रॉक स्टार पर्सन अँड आय मेट अ रिअली ऑसम पर्सन कॉल्ड नरेंद्र फिरोडिया. नरेंद्र इज बॉर्न अँड ब्रॉटअप इन अहमदनगर.
बरोबर.
आणि त्यांची फॅमिली हिस्ट्री वगैरे तर खूप चांगली आहेत, पण ऍज अ पर्सन ही इज अ रिअली ऑसम पर्सन, ज्याच्याकडे आज तो जगात कुठल्याही देशात जाऊन राहू शकतो एकदम मस्तपैकी. पण त्याने डिसाईड केलं मी नगरमध्येच राहणार आहे आणि मी नगरमधनं जगातली एकदम बेस्ट कंपनी उभी करणार आहे. नरेंद्र हॅड इन्व्हेस्टेड अँड टेकन ओव्हर कंपनी कॉल्ड लेट्सअप. लेट्सअप मराठी हिंदी इंग्लिश आता तमिळ आणि बांगलामध्येच आहे. इट्स अ मीडिया प्लॅटफॉर्म, वर्नॅक्युलर हायपर लोकल ट्रान्झॅक्शनल प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यात 1,000,000 मेंबर आहेत त्याच्याकडे लेट्सअप मध्ये. तर मी आणि नरेंद्र भेटलो, तो म्हणाला ठीक आहे चल मी इंडिया नेटवर्क मध्ये पण मी तुझ्याबरोबर करतो, आपण नगरपासून सुरू करूया, आपण ऑल ओव्हर इंडिया जाऊया आणि सगळं काही करूया. सो नरेंद्र इन्व्हेस्टेड इन इंडिया नेटवर्क अँड देन मी जेव्हा लेट्सअप कडे बघितलं म्हटलं रे ह्याच्यामध्ये तर खूप सिनर्जी बनते आपली, तर आम्ही लेट्सअप मध्ये मी पण इन्व्हेस्ट केलं आणि आम्ही काम करायचं सुरू केलं. आणि तेव्हा कळलं की टेक्स्ट पेक्षा व्हिडिओ मध्ये एंगेजमेंट खूप आहे. आणि मी म्हटलं मराठीमध्ये रिजनल ओटीटी प्लॅटफॉर्म कुठे, म्हटलं कुठलाच नाहीये, म्हटलं आपण चालू करूया ना. ठीक आहे, म्हणून आम्ही नेटफ्लिक्स इज गोइंग टू बी अ रिजनल ओटीटी प्लॅटफॉर्म. पहिला लँग्वेज आहे मराठी, तर आमचा मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म येतोय. आयडिया अगेन काय आहे की जसं मी माझ्या मुलाला, माझा मुलगा रियान तो 15 वर्षाचा आहे, तो दिल्ली बॉर्न अँड ब्रॉटअप आहे, आता त्याचं नाव आहे रियान राव नार्वेकर. पण जर त्याला मी सांगतो मराठी मधली पिक्चर बघ किंवा शिवाजी महाराजाबद्दल तुला सांगायचंय, तर जर मी कॉन्टेंट बघायचं तर त्याची क्वालिटी एवढी चांगली नाहीये. ठीक आहे, साऊथ इंडियन मधील लोक बाहुबली सारखी एक प्रोडक्शन बनवतात एवढा पैसा टाकून. ठीक आहे, मराठीमध्ये त्याचं 1/10 पण टाकून कुठलं प्रोडक्शन नाही झालंय. आणि मला सतत हे लोक सांगतात की अरे मराठीमध्ये तेवढा ऑडियन्सच नाहीये, तेवढा मार्केटच नाहीये. पण जोपर्यंत तुम्ही ती प्रोडक्ट बनवून तोपर्यंत तुम्ही सप्लाय न करणार डिमांड कशी क्रिएट होते. तर इकॉनॉमिक्सचा एक लॉ हे पण आहे की सप्लाय समटाईम्स क्रिएट्स इट्स ओन डिमांड. नरेंद्र आणि माझं हेच आहे की मराठीमध्ये एकदम चांगल्या क्वालिटीचा कॉन्टेंट आम्ही क्रिएट करू आणि मग वी हॅव द पेशन्स टू वेट फॉर द डिमांड टू हॅपन. तर अहमदनगरमधल्या छोट्या टाऊन पासून त्याच्या बाजूच्या गावापासून ते कॅलिफोर्नियामध्ये बसलेले मराठी लोक सगळ्यांसाठी आम्ही क्वालिटी कॉन्टेंट देणार, मग तुम्ही असं बसून फॅमिली ऑडियन्स सारखं बघू शकता. दॅट इज द होल प्रिमाइस ऑफ नेटफ्लिक्स.
आणि कधी अपेक्षा करू शकतो हे चालू होण्यासाठी?
बघ आता काम चालू आहे मेन, तर टेक्नॉलॉजी वरती टेक इज ऑलमोस्ट डन, टेक आमचं रेडी आणि ह्याच्यामध्ये खूप मोठा बेंचमार्क इज गोन बी द टेक, कारण स्क्रीन एवढीशीच आहे बॉस. ठीक आहे, त्याच्यात मला काय दाखवायचं, तुम्हाला काय रेकमेंड करायचं, हे मशीन लर्निंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे सगळं, दॅट टेक इज गेटिंग रेडी एज वी स्पीक. बट कॉन्टेंट इज व्हॉट वी आर वर्किंग ऑन. आम्ही आता स्वतःचे ओरिजिनल्स करणार आहोत, ते कमिशनिंग चालू आहे. मी मला एवढं मराठी इंडस्ट्रीचं नॉलेज नाहीये, मी खूप लोकांना भेटतोय, खूप लोकांना भेटलो पण आहे आणि आता पण खूप लोकांना भेटतोय मी आणि वी आर ऑनबोर्डिंग सम गुड पीपल. तर एकदा आमचं कॉन्टेंट रेडी होईल तर व्हेरी सून वी शुड बी अप एंड रनिंग. वी विल अनाउन्स दॅट इन द नेक्स्ट मंथ एक्झॅक्ट डेट. पण आम्ही जोपर्यंत रेडी होत नाही तोपर्यंत असंच आम्हाला लॉन्च करायचं नाही घाईगडमध्ये, कारण आम्हाला आपलं नाव खराब नाही करायचं.
राहुल दादा, तुम्ही मग अशी म्हणत की वर्नॅक्युलर लँग्वेज किंवा स्मॉल सिटीज, टू टियर सिटीज आणि आता ऑफकोर्स नेटफ्लिक्स मध्ये पण तुम्ही इन्व्हेस्ट केलेलं आहे. सो इंडियन लँग्वेज आणि कंटेंट क्रिएशन याच्या फ्युचर बद्दल तुम्ही काय सांगाल? की
बघा त्याला कसं माहिती आहे, एक गोष्ट जे लोकांना लक्षात येत नाहीये की 2020 आपण म्हणतो इकॉनॉमीसाठी खराब होता, बट 2020 मध्ये इंडियामध्ये लास्ट 2 महिन्यात 9 युनिकॉर्न्स क्रिएट झाले. नव नवीन ओके आणि 2020 मध्ये एक स्टार्टअपला फंडिंग दर 8 तासांमध्ये भेटते या वर्षात
ओके
ठीक आहे कारण इंडिया जगामध्ये आता जर तू बघितलंस तर तू अमेरिका साईडला बघितलं तर सॅच्युरेशन आहे मार्केटमध्ये बरोबर 1-1.5% जर इकॉनॉमी वाढली तर लोकांना वाटतं अरे खूप मोठं पण अमेरिकामध्ये जितके मोठे मोठे स्टार्टअप नाही आता कंपनीज आहेत त्यांना आम्ही आमच्या भाषेत फॅन म्हणतो फेसबुक ऍपल अमेझॉन नेटफ्लिक्स मायक्रोसॉफ्ट गुगल हे खूप स्वतः $1 trillion कंपनी बनायच्या रोडवरती आहेत राईट ते ह्या साईडला जर तू बघितलं तर अलिबाबा बायदू टेन्सेंट सॉफ्ट बँक मितवा यु नो हे सगळे जे कंपनीज आहेत चायना वायना हे आता ह्या सगळ्यांना जर नेक्स्ट लेवलवर जायचं आहे तर त्यांना 1 billion कस्टमर्स हवेत बट 1 billion डिजिटल कस्टमर्स हवेत जे ह्याच्यावरती आहेत बरोबर ते फक्त एकच जागा उरली आहे जगात भारत नॉट इंडिया भारत विच इज tier 2, tier 3, tier 4, tier 5 कारण आता जिओ आलाय सगळीकडे वी कॉल इट अ जिओ इफेक्ट आता इंडियामध्ये जर तू ह्या भारतमध्ये गेला तर तिकडे इंग्लिश इज नॉट द लँग्वेज इट इज द वर्नॅक्युलर लोकल लँग्वेज पहिले कन्स्टंट काय होतं की कोणालाही जर हे युज करायचं तर टाईप करायला लागायचं आणि टायपिंगची डिफॉल्ट लँग्वेज इंग्लिश आहे बरोबर आणि इंडिया ही अशी फनी कंट्री आहे जगातली की जिकडे मराठी पिक्चर असो किंवा हिंदी पिक्चर असो टायटल त्याच्या इंग्लिश मध्ये येतो बरोबर आपला एक हे ते कॉलोनियल हँगओव्हर आहे पण आता एक टेक्नॉलॉजी विच इज कॉल्ड व्हॉइस तर माझ्या जनरेशनचे जे लोक आहेत आम्ही आता पण काही पण करायचं तर आम्ही टाईप करतो कोणाचं नाव शोधायचं जर तुझं नाव शोधायचं मी जाऊन कॉन्टॅक्ट मध्ये तुझं नाव टाईप करतो पण माझ्या 15 वर्षाचा मुलगा काय करतो ही टॉक्स टू द फोन कॉल पप्पा कॉल मम्मा बरोबर आता व्हॉइस आल्यामुळे तुला इंग्लिशची गरज नाही तू मराठीत बोल ना
बरोबर
तर ती टेक्नॉलॉजी आली आहे आणि व्हॉइसमुळे वर्नॅक्युलर अनलॉक झालाय आणि आता बिकॉज बँडविड्थची कॉस्ट कमी होत गेली आहे आणि कोरोनामुळे सगळ्यात जास्त लोकांनी काय टाईमपास केलं फोनवरतीच केला ना लोक ओटीटी बघतायत लोक बाकी शिकतात पण आहे सगळ्यांची शाळा आता ऑनलाईनच झाली आहे आता ऑनलाईनची सगळ्यांना सवय लागली आहे तर वर्नॅक्युलर व्हिडिओ कन्झम्पशन इन लोकल डायलेक्ट तर जर आता तू मराठी पण बघितली तर नगरची मराठी इज व्हेरी डिफरंट फ्रॉम जळगावची मराठी किंवा खानदेशाच्या मराठी किंवा व्हॉटेव्हर नाही आणि आपल्या भाषेत आणि आपल्या डायलेक्टमध्ये जर तू काय ऐकलं तर त्याचं अट्रॅक्शन जास्त होईल
बरोबर
त्यामुळे नेक्स्ट 2-3 years सगळ्यात जास्त बूम ह्या स्पेसमध्ये आहे सगळ्यात जास्त पैसा या स्पेसमध्ये येणार आहे
ओके
तर फ्रॉम दॅट पॉईंट ऑफ व्ह्यू अपार्ट फ्रॉम ऑफकोर्स द इमोशनल थिंग आणि आमचे जे पार्टनर आहेत मिस्टर फिरोडिया तर नरेंद्र इज ओनली अबाउट टीयर टू नगर त्यांनी त्याची एक कंपनी पण आहे नगर ठीक आहे तर त्याला फक्त असे tier 2, tier 3 हेच दिसतो तर बोलतो मला पुढे न्यूयॉर्क हे ते काहीच नाही बघायचं बिकॉज ऑफ हिज प्रेशर अँड ऑफकोर्स द बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आमचं पूरा फोकस आता ह्या स्पेसमध्ये आहे
भारतावर आहे
आता लवकरच नेटफ्लिक्स भोजपुरी येईल नेटफ्लिक्स गुजराती येईल नेटफ्लिक्स मणिपुरी येईल आम्ही सगळ्या लँग्वेज मध्ये येणार आहोत
मस्त राहुल दादा आता पुढचे जर गायचे आधी एक लास्ट प्रश्न विचारतो की लुकिंग बॅक म्हणजे आज तुम्ही ज्या स्टेजला आहे आणि तिथून आलात तुमच्या बरोबर जे मोठे झालेले तुमचे मित्र वगैरे होते त्यांच्यात मी कम्पेअर नाही करत आहे बट त्यांच्यात आणि तुमच्या मेंटॅलिटीमध्ये किंवा विचार करण्याच्या पद्धतीमध्ये काय फरक होता की तुम्ही आज या स्टेजला पोहोचू शकलात
आय थिंक वन अंडरलाईन थिंग वॉज फिअर भीती ठीक आहे तर मला पण भीती होती त्यांना पण भीती होती पण त्यांचं असं होतं की आपल्याला सेफ्टी पाहिजे आणि त्यांची चूक नाहीये आपण मराठीमध्ये पण जेव्हा मी बघतो ना की मराठीमध्ये एवढे एंटरप्रेन्युअर्स का नाहीत जास्त आता थोडे आले आहेत पण या पुऱ्या फेसमध्ये का नाही तर आपले मी इफ आय गो बॅक ना मोस्टली मराठी लोक आपण जेव्हा मोठे होतो ना ते दोन वर्ड्स ऐकतो सतत कशाला उगीच तर जेव्हा लहान मुलगा काय करायला जातो आई वडील कशाला उगीच हे कशाला उगीच करतोय कशाला उगीच तर ते आपल्या डोक्यात आणि सिस्टममध्ये इन्ग्रेंट झालंय आणि ते माझ्या सर्कलमधले जे लोक त्यांच्यामध्ये पण इन्ग्रेंट झालं की बाबा मुलगा झाला त्याला हे नका विचारू तुला इंटरेस्ट कशात आहे सेफ काय कॉमर्स किंवा सायन्स तर सायन्स घ्या इंटरेस्ट आहे नाही फरक नाही पडत शिकायचं काय तर सीए बना किंवा इंजिनियर बना किंवा डॉक्टर बना किंवा नोकरी घ्या कारण आई वडिलांना वाटतं नोकरी सेफ आहे नोकरी सेफ नाही आहे ठीक आहे तर धंदा म्हणजे रिस्क आहे बाबा फेल होईल हे होईल ते आपण फक्त ते भीतीमुळे ना आणि ती भीती आपण ट्रान्सफर करतो आपल्या मुलांमध्ये ठीक आहे आणि ती भीती करत आपलं सगळं पहिले सगळं सेटल व्हा मग जे करायचं ते करा आणि जोपर्यंत तुम्ही सेटल होता तोपर्यंत फोटो भीतीवर असते बरोबर ज्यांनी ती सेफ्टी चेस केली ऑनेस्टली. आणि असे माझे खूप मित्र आहेत ज्यांना लाईफ मध्ये कुठल्याही गोष्टीची कमी नाहीये, पण दे आर एक्स्ट्रीमली बोर्ड इन लाईफ. पण आता ते ती कम्फर्ट सोडून रिस्क घ्यायला त्यांना कळत नाही. लाईक आता मी स्टार्टअप स्पेस मध्ये आहे, मी खूप माझे मित्र बोलतात अरे यार काय करायचंय, म्हटलं ठीक आहे स्टार्टअप मध्ये इन्व्हेस्ट कर थोडासा पैसा. अरे बुडाले तर, म्हटलं आजकाल बँका बुडताय, तुम्ही बँकामध्ये जी एफडी करताय ती बँकच बुडाली तर काय, आणि चांगले चांगले बँक बुडाले. बरोबर
बरोबर.
पण त्यांना वाटतं जे लोकांना जे कळत नाहीये की आता जे पहिलं जग होतं, पहिले कुठल्याही गोष्टीला बनवायला आणि तोडायला 10-15-20 वर्ष लागायचे. आता जग असं फटाफट बदलतोय राईट. कोरोना कोणी विचार केला होता बोल, एवढा त्या टायमाला किती हालत खराब होती. आता मग इमिडिएटली ते भीती पण गेली लोकांची, लोक फिरतात सगळीकडे. तर एव्हरीथिंग इज मुव्हिंग व्हेरी फास्ट अँड डायनॅमिक. जोपर्यंत ती भीती तुम्ही फेस करून, भीती इज गुड, फिअर इज गुड, असं नाही की तुम्ही एकदम रेकलेस होऊन काही पण जाऊन ट्रेनच्या ट्रॅकवरती आणि काय होणार नाही आपल्याला, असं नाही. बट टू एक्नॉलेज की हा ही भीती आहे अँड स्टील डू थिंग्स विच यू आर अनकम्फर्टेबल विथ, दॅट आय थिंक इज द की. हे नाही की मी जास्त खुश आणि ते जास्त नाही, असं ते आपल्या लाईफ मध्ये खुश आहे, दे आर ऑल डुईंग व्हेरी वेल. बट द ओनली डिफरन्स आय सी इज की माझी लाईफ थोडी इंटरेस्टिंग झाली, मी एवढे गोष्टी एक्सपिरियन्स केल्यात आता. आणि त्याचा सगळ्यात मोठा फायदा काय ना बॉस, की एक क्वाईट कॉन्फिडन्स आला स्वतःमध्ये, की आज हे सगळं गेलं माझ्याकडनं, परत तुम्ही मला ते चाळीत जाऊन टाका विदाऊट एनिथिंग, आय विल बी ओके, मला माहितीये परत रस्त्यावर कसं करायचं. त्यांच्यामध्ये खूप लोकांकडे ते नाही की जर आज त्यांच्याकडे जे मटेरियल असेट्स बनवले त्यांनी लाईफमध्ये, गॉड फॉरबिड काही गोष्टीमुळे ते गेले तर संपलं. दॅट इज द डिफरन्स. मी लोकांना हे सांगतो की आपल्या मुलांना तुम्ही सेफ्टी देऊ नका, त्यांना लेट देम डू अनकम्फर्टेबल थिंग्स, त्यांना फक्त ते एक घ्या ज्या तू रिस्क घे बेटा. मी स्ट्रगल केलं, मी बेसिक सगळं बनवलं ना, ज्या तू त्याला तुला जे रिस्क घ्यायचं ते घे, 5 वर्ष 10 वर्ष तर मी बसलो इकडे. तेवढं जर त्यांनी केलं ना तर किड्स विल हॅव अ मच बेटर लाईफ देन दे हॅव, आणि आपले खूप मराठी एंटरप्रेन्युअर्स क्रिएट होतील त्याच्यामुळे.
राहुल दादा, आपण आता आपल्या नेक्स्ट राऊंड कडे बघूया. एका वाक्यात उत्तर द्यायची आहेत.
अरे बापरे, रॅपिड फायर हॅम्पर हॅम्पर देणार का मला? नाही ना,
व्हर्च्युअल हॅम्पर.
बोल बोल.
तुमच्या आयुष्यातली एक, रोजच्या आयुष्यातली एक सवय ज्याच्यामुळे तुम्ही जे काय अचीव करू शकलात ते केलंय?
वाचन.
एक पुस्तक जे, किंवा तुम्ही एवढं वाचता त्यामुळे एक पेक्षा जास्त पण सांगू शकता की ज्याच्यामुळे तुमचं आयुष्य बदललं किंवा त्याच्यामुळे खूप जास्त इन्स्पायर तुम्ही झालात आणि ते तुम्ही रेकमेंड कराल सगळ्यांना वाचायला?
अरे बापरे, खूप आहेत रे असे, पण आणि ते शिफ्ट होत राहतात. आय एम सेइंग वाचा, काहीही वाचा, मासिके वाचा, नॉवेल्स वाचा, वाचा ऍटलीस्ट एक तास रोज वाचा, कारण खूप सब्जेक्टिव्ह आहे. लाईक माझी फेवरेट मॅनेजमेंट बुक आहे गॉडफादर,
ओके,
माफियाबद्दल आहे, बट आय सी इट एज अ ब्रिलियंट वे ऑफ हाऊ टू वर्क विथ पीपल.
राहुल दादा, एवढं तुम्ही सगळं करताय याच्यासाठी, म्हणजे एवढं फिरताय, एवढं वॉक्स, ह्या सगळ्या गोष्टी करताय, या सगळ्यासाठी इन्स्पिरेशन कुठून मिळतं?
मी बुक्स वाचतो त्याच्यातच भेटतो, किंवा रिअल लाईफ मध्ये मी एवढ्या अमेझिंग लोकांना भेटतो. ॲज अ सेड, आय हॅव द राईट फ्रेंड्स. माझ्या लाईफ मध्ये एक विशाल गोंधळ आहे, एक लूक कॉटिनो, एक नरेंद्र फिरोडी आहेत, असे खूप मित्र आहेत, त्यांना सगळ्यांना बघतो मी इन्स्पायर होतो.
2020 करोना लॉकडाऊन या सगळ्यामुळे आपल्याला काय शिकायला मिळालं?
डोंट टेक एनिथिंग फॉर ग्रांटेड. लाईफमध्ये सर्टन काहीच नसतं. द ओनली सर्टन थिंग इज इट्स ऑल अनसर्टन. जे आहे ते आज आहे, उद्यावर टाकू नका.
एक लास्ट हायपोथेटिकल प्रश्न विचारतोय की उद्या समजा तुम्हाला दूरदर्शनवर बोलवलं संध्याकाळी 8 वाजता आणि भाई और बहनो आणि मग पुढे 130 कोटी देशवासियांना काहीतरी पॉझिटिव्ह मेसेज द्यायचा आहे, तर तुम्ही काय सांगाल?
बी बेशरम. पंजाबी मध्ये कहावत आहे, जिसने की शरम उसके फुटे करम. आणि आपल्या मराठी लोक आपण काही जास्तच शरम करतो. बेशरम व्हा इन अ पॉझिटिव्ह वे, असं नाही बेशरम म्हणजे काही पण वेळावाकडा करा. बेशरम व्हा इन अ पॉझिटिव्ह वे, स्टॉप गिव्हिंग सो मच इम्पॉर्टन्स टू अदर्स आणि नवीन नवीन गोष्टी ट्राय करा. इवन इफ यू फेल इट इज ओके, बिकॉज फेलियर इज अ इव्हेंट, इट इज नॉट अ पर्सन. मनुष्य कधीही फेल होत नाहीये, तो काही गोष्टी करण्यामध्ये फेल होतो आणि जोपर्यंत तुम्ही फेल नाही होणार तुम्हाला कसं सक्सेसफुल होणार ते कळणारच नाही. तर आपण ते लेबल लावतो ना की ही इज अ फेलियर अँड ही इज अ सक्सेसफुल पर्सन, असं नसतं. राहुल नार्वेकर इज नेव्हर अ फेलियर. राहुल नार्वेकर हॅज फेल्ड एट सेव्हरल थिंग्स, दॅट्स ओके. आपण हे जे सगळ्यांना बिचारे मुलं सुसाईड करतात की मला IIT नाही झालं किंवा मला हे नाही झालं, ते ह्या स्टिग्मामुळे. आणि हे स्टिग्मा जर आपण काढलं ना आपल्या कल्चरमधनं, तर आपले मुलं खूप काहीतरी असम करतील. ती भीती इज ओनली बिकॉज ऑफ दॅट लेबल ऑफ अ फेलियर, आणि ती आपल्याला काढायला लागेल, कोण दुसरं येऊन बाहेरून काढणार नाही.
राहुल दादा, तुम्ही आपल्या एवढ्या बिझी शेड्यूल बनना इथे आलात आणि आपल्या सगळ्यांशी गप्पा मारल्यात, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. खूप मजा आली.
आय गॉट दिस बिकॉज तू मला तेवढं चेस केलं डिलिजेंटली विदाउट गेटिंग ऑप्शन. मला अशी खूप रिक्वेस्ट येतात दिवसात, पण खूप लोक दोन तास तीनदा विचारतात. मी आपल्या स्केड्यूल मध्ये कधी स्किप होतो काय होतो, ते मला चार शिवाय येतात आणि निघून जातात, पण तू फॉलोअप करत राहिलास. हे मला आवडलं म्हणून मी केलं तुझ्या बरोबर.
थँक्यू.
थँक्यू.
राहुल नार्वेकरांबरोबरच्या या गप्पा तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील अशी आशा आहे. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे आमच्यापर्यंत नक्की कळवा. आणि इन्स्पिरेशन कट्टा या नावाने असलेल्या आपल्या फेसबुक इंस्टाग्राम पेजला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपला यूट्यूब चॅनलही इन्स्पिरेशन कट्टा या नावाने आहे, त्याही त्यालाही सबस्क्राईब करा. त्याच व्यतिरिक्त ॲपल पॉडकास्ट आणि इतर पॉडकास्ट ॲपवर रेटिंग आणि रिव्ह्यू नक्की द्या. तर पुन्हा भेटूया पुढच्या पाहुण्यासह. तोपर्यंत बाय बाय.